चीनीमंडी.com पॉडकास्ट।
बिजी डेली शुगर मार्केट अपडेट, आज सोमवार 21 डिसेंबर 2020। डोमेस्टिक मार्केट, महाराष्ट्र मध्ये 33 साखरेचा व्यापार 3,100 रुपये ते 3,150 रुपये होता, तर 30 चा व्यापार 3,180 रुपये ते 3,250 रुपये होता। रिसेल मार्केटमध्ये 33 साखरेचा व्यापार 3,000 रुपये ते 3,030 रुपये होता, तर 33 साखरेचा व्यापार 3,025 रुपये ते 3,075 रुपये होता। दक्षिण कर्नाटकामध्ये 33 साखरेचा व्यापार 3,100 रुपये ते 3,130 रुपये होता, तर 33 साखरेचा व्यापार 3,130 रुपये ते 3,175 रुपये होता। उत्तर प्रदेशामध्ये 33 साखरेचा व्यापार 3,275 रुपये ते 3,300 रुपये होता। गुजरात मध्ये 33 साखरेचा व्यापार 3,101 रुपये ते 3,111 रुपये होता, तर 33 साखरेचा व्यापार 3,121 रुपये ते 3,181 रुपये होता। तमिळनाडू मध्ये 33 साखरेचा व्यापार 3,185 रुपये ते 3,300 रुपये होता, तर 33 साखरेचा व्यापार 3,235 रुपये ते 3,325 रुपये होता। हे सर्व दर GST सोडून आहेत। इंटरनॅशनल मार्केट, लंडन व्हाइट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $396.80 प्रतिटन राहिला आणि न्यूयॉर्क शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $14.36 होते। करन्सी आणि कमोडिटी, अमेरिकी डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाचा व्यापार 74.44 मध्ये झाला, तर ब्राझिलियन रियलचा व्यापार 5.2230 मध्ये झाला। क्रूड फ्युचर्स 3,619 रुपये, क्रूड WTI $47.39 होते। इक्विटी सेन्सेक्स 1,406.73 अंकांनी खाली येऊन 45,553.96 अंकावर बंद झाला, तर निफ्टी 432.15 अंकांनी खाली येऊन 13,328.40 अंकावर बंद झाला।